मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
आणि कम्फर्ट झोन हा मुद्दा, मला असं वाटतं की लाईफ इज ऑल अबाउट द चॉईसेस. ते चॉईसेस आपल्या प्रत्येकाकडे असतात की आहे तिथे राहिलास तू, तर तुला ते थोडंसं सेफ सिक्युअर आत्ता वाटतंय.
फक्त कम्फर्ट झोन ब्रेक हे म्हणायला सोपं आहे, पण त्या दृष्टीनं आपण प्रिपेअर आहोत का?
टागोरांचं एक वाक्य आठवतं की ते एव्हरीथिंग कम्स टू यू दॅट बिलॉंग्स टू यू इफ यू क्रिएट द ॲबिलिटी टू रिसीव्ह इट. तुला काहीतरी नवीन करून बघायचंय तर तू त्यासाठी तयारी कर, त्यासाठी धडपड कर.
दोन गोष्टी लागतात, एक इच्छा आणि गट्स की मला काय करायचंय, आणि आपण हे एखादी गोष्ट करू शकतो की नाही हे फक्त आपल्याला माहीत असतं.
ठेविले अनंते तैसेची राहावे, जे आहे त्यात सुखी, असं जे वागतात ना, आणि ज्यांना आजच्या काळात खरंच मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम आहे. आजच्या ॲस्पिरेशनल जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं, काहीतरी मोठं अशी करायची इच्छा होत असते, पण जास्तीत जास्त लोकांची ही इच्छा मनात किंवा फक्त बोलण्यात राहते, ती कृतीत उतरतच नाही. याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला लागतं, मेहनत करायला लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते. सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर हे दोघे माझे सहपॉडकास्टर तर आहेतच, मराठी पॉडकास्टर ग्रुपचे सदस्य पण आहेत आणि त्याचबरोबर माझे मित्र पण आहेत. या दोघांमधला एक कॉमन दुवा म्हणजे हे दोघेही मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करत होते, तिथले मोठे ब्रँड सोडून ते नवीन माध्यमांकडे वळले. कसा होता हा प्रवास, कम्फर्ट झोन सोडायला काय लागतं, पॉडकास्ट आणि नवीन मीडिया माध्यमांचे फायदे काय, अशा अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या या भागात. सौमित्र पोटेचा मित्र म्हणे हा पॉडकास्ट सध्या खूप गाजतो आहे, तर निरंजन हा एक उत्तम कादंबरीकार बनला आहे, त्याचे पुस्तकं स्टोरीटेल आणि पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्याचं मराठी क्राईम कथा हा पॉडकास्ट नक्की ऐकण्यासारखा आहे. चला तर ऐकूया आजच्या या गप्पा. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि आजचा आपला हा 58वा भाग आहे सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर सोबत. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंच पॉड, कुठेही, तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5-star रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. सौमित्र आणि निरंजन, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या एपिसोडमध्ये इन्स्पिरेशन कट्ट्याच्या.
थँक्यू.
नुकताच पॉडकास्टर्स डे झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण गप्पा मारायला इथे जमलेलो आहे. आजच्या काही एपिसोडचा आपण अजेंडा सेट केलेला नाही आहे, पण तुमच्या दोघांचंही एक कॉमन जी थ्रेड आहे, कॉमन जे हे आहे, ते म्हणजे तुम्ही मेनस्ट्रीम जर्नलिझममध्ये काम करत होतात आणि ते सोडून आज तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळं छान करताय. सो हा एक कॉमन दुवा घेऊन आपण गप्पा करूया. सो आत्ताच्या तुमच्या करिअर, आत्ताच्या तुमच्या कामाकडे येण्याच्या आधी, जर्नलिझममध्ये असताना तुम्ही नेमकं काय करायचे हे समजा सांगितलं तर आपल्याला पुढे जायला मदत होईल. सौमित्र?
नाही, मी मेनस्ट्रीममध्ये 2002 साली आलो. त्यावेळेला मी कोल्हापुरात, मी मूळचा कोल्हापूरचा आहे, कोल्हापुरामध्ये मी तरुण भारत नावाचं एक पेपर आहे तिथे बेळगाव त्यांची मेन ब्रांच होती, म्हणजे आहे अजूनही. बेळगावमध्ये मी ट्रेनिंग सब एडिटर म्हणून लागलो, तिथे माझं एक वर्ष ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर माझी बदली कोल्हापुरात केली त्यांनी. कोल्हापुरात बदली केल्यानंतर मी उपसंपादक म्हणून जॉईन झालो. उपसंपादन करता करता मग आपण नव्या संधी शोधत असतो. त्यावेळेला मी पुणे सकाळसाठी अप्लाय करत होतो, तर पुणे सकाळला जागा नव्हती. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गोमंतकला जाल का, गोमंतक हा सकाळचाच गोव्याचा पेपर आहे आणि मॅनेज्ड बाय सकाळ. म्हणलं जातो, कारण मला संधी हवी होती चांगली आणि गोवा कोण सोडणार. त्यामुळे मग मी गोव्यात शिफ्ट झालो, गोमंतकला. तिथं मी सब एडिटर म्हणून गोव्यात खूप काम केलं आणि गोव्यात काम एक 2 वर्ष मी गोव्यात होतो आणि त्यानंतर मी बेटर अपॉर्च्युनिटीसाठी मुंबईत यायचं ठरवलं, कारण गोव्याला लिमिटेशन आहेत. कोल्हापूर, गोवा अशी छोटी छोटी गाव आहेत, राज्य आहे ते. आणि मग मी मुंबईत महाराष्ट्र टाइम्स मध्ये लागलो 2007 साली. आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझी मोठी इनिंग झाली 2007 ते 2017, यामध्ये मी लागलो उपसंपादक म्हणून मठामध्ये. पण 2 वर्षानंतर मी रिपोर्टिंगला शिफ्ट झालो, कारण एंटरटेनमेंट हा माझा आधीपासूनच इंटरेस्ट राहिलेला होता. कारण मी कोल्हापुरात राज्य नाट्य हाऊशी केलेला आहे 7-8 वर्ष, त्यामुळे मला ऍक्टिंग नाटक हे माहीत होतं आणि ती माझी आवड होती. ती आवड मला इथे कल्टिवेट करता आली आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी एंटरटेनमेंट बीट बघायला लागलो. आणि 2009 साली मी ते पाहायला लागलो बीट, 9-10 साली. आणि 2 वर्षानंतर मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये क्रिटिक म्हणून माझी वर्णी लागली आणि मी रिव्ह्यूज सुरू केले. 12-13-14-15-16-17 असे इतके वर्ष मी रिव्ह्यूज केले. माझं नाव लोकांना या रिव्ह्यूज मुळे जास्त माहीत व्हायला लागलं. आणि 10 वर्ष काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता ट्रेंड बदलतोय, प्रिंट कडून आपण डिजिटलला गेलं पाहिजे, एक सॅच्युरेशन येतं ना. आणि मग मी डिजिटल शिकायचं ठरवलं, मला डिजिटलला जायचं होतं. आणि म्हणून मी मुंबईतनं पुण्यात आलो ई सकाळला डिजिटल शिकायला. आणि डिजिटल मीडिया ई सकाळमध्ये मी प्रोबेशन पिरियडवर होतो 6 महिने. त्याला सम्राट फडणीस जे आता समूह संपादक झालेले आहेत सकाळचे, तो तिथं माझा इन्चार्ज होता. इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माईन, म्हणून मी त्याला आरेतोरे करतो. त्यानं मला खूप संधी दिली, काम करायला मोकळीक दिली, म्हणून आम्ही खूप नवीन प्रयोग तिथे केले. फेसबुक लाईव्ह सुरू केलं, रिव्ह्यूज लाईव्ह सुरू केले. आणि ते काम बघून मला एबीपी ची ऑफर आली. एबीपी मध्ये मी एंटरटेनमेंट हेड म्हणून जॉईन झालो. इन द मीन वाईल महाराष्ट्र मध्ये काम करत असताना महाराष्ट्र टाइम्सच्या खूप साऱ्या एडिशन सुरू झाल्या होत्या, पुणे, नाशिक, जळगाव, नगर वगैरे, नागपूर. तर त्याचा ब्युरो हेड पण मी झालो होतो, एंटरटेनमेंट ब्युरो हेड. आणि मग मी ई सकाळ केलं, मग त्यानंतर पुन्हा एबीपीचा हेड म्हणून जॉईन झालो. मग तिथे 4 वर्ष काम केलं. दरम्यानची 2 वर्ष कोविडमध्ये गेले होते. आणि हे 4 वर्ष काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता जर्नलिझम खूप बदलतंय पोस्ट कोविड. एंटरटेनमेंट खरं तर खूप चालतंय, कारण आपण सगळे एंटरटेनमेंट खूप कन्झ्युम करत होतो वाया ओटीटी आणि इतर सगळ्या माध्यमातून. पण टीव्हीवर म्हणजे न्यूज चॅनलवर फक्त पॉलिटिक्स सुरू होतो. आणि असं माझ्या लक्षात आलं की रिॲक्शनरी बेस्ड जर्नलिझम सुरू झालंय, जे मला करण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण हे पास करूया आता. आय एम एक्सपेक्टिंग समथिंग मोर फ्रॉम माय लाईफ. फक्त दुसऱ्याची उडीधुडी काढणे किंवा दुसऱ्याच्या जगण्यात काय चाललंय पाहण्यापेक्षा मला कसं जगणं हवंय हे मला ठरवता आलं पाहिजे. अँड देन आय केम टू पुणे आणि माझी फॅमिली पुण्यात होती. मी पुण्यात आल्यानंतर MIT WPU जे आहे तिथं मी जॉब करतो आत्ता. गेले 2 वर्ष मी जॉब करतोय. आणि जॉब करता करता मला असं लक्षात आलं की आपण थोडस पॉडकास्ट करूया, कारण पॉडकास्ट इज अ फ्युचर. म्हणून मी आधी 1 वर्ष पॉडकास्ट केलं सातत्यानं, कारण मला मलाही हवं होतं की मी कन्सिस्टंटली करू शकतो की नाही, पण ते मी करू शकतो असं लक्षात आल्यानंतर एक खूप मोठा वर्ग होता ज्यांचं असं म्हणणं होतं की तू यूट्यूब सुरू कर. म्हणून मी या 20 मार्चला यूट्यूब सुरू केलं मित्रमणे नावानं, आणि मित्रमणे नावानंच पॉडकास्ट होतं. आणि आता अशी वाटचाल सुरू आहे तुमच्या साक्षीनं सगळ्यांच्या.
वा. सो निरंजन, सौमित्रचं एकदम ग्लॅमर फील्ड मध्ये काम होतं. तू आता तुझा नुकतंच आम्ही फोटो बघितला हेलिकॉप्टर मधनं वगैरे उतरतानाचा. तुझं लाईफ कसं होतं जर्नलिझमचं?
ते माझंही अमेझिंग होतं. आणि तू म्हणलं तसं सौमित्र आणि माझ्यामध्ये तो एक समान धागा आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र टाइम्समध्ये जेव्हा मी पुण्यात जॉईन झालो तेव्हा सौमित्र मुंबईत होता. सो माझी सुरुवात जर्नलिझमची 2008 साली झाली जूनमध्ये. आणि मी सुरुवात सकाळ पेपरमधनं केली पुण्याच्या. सकाळमध्ये माझं असं वैशिष्ट्य राहिलं की कुठलाच जॉब मी 2-2.5 वर्षाच्या वर केला नाही जर्नलिझममध्ये. कारण एका पॉईंटला तो तेच होतं की तो कम्फर्ट झोन येतो आणि मग असं होतं की ते सगळं एक बनचुके ॲटिट्यूड येऊन जातो की तेच बीट, त्याच बातम्या. पण एक व्हरायटी ऑफ बीट्स करायला मिळाली. सकाळनंतर मी महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे एडिशनमध्ये लॉन्चिंग टीममध्ये होतो. तिथंही एज्युकेशन, डिफेन्स अशी बीट्स बघितली. आणि तू जो म्हणलास तो फोटो 2010 साली डिफेन्स करस्पॉन्डंट कोर्स म्हणून एक असतो की जो देशभरातल्या पत्रकार की जे डिफेन्स बीट कव्हर करतात अशा निवडक पत्रकारांसाठी असतो. सो त्यात जायची संधी मिळालेली की जो एक 6 महिन्याचा कोर्स असतो, महिना 6 महिन्याचा, की ज्याची सुरुवात आमची विशाखापट्टणमपासून झालेली की जिथे नेव्हीचं आपलं ईस्टर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे. सो तिथे आम्ही 10 दिवस होतो. मग तिथे अगदी वॉरशिपवर जाण्यापासून सगळे एक्सपिरियन्सेस मिळालेले. आणि जी सांगता नॉर्थ ईस्टमध्ये झालेली, अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आसाममध्ये. सो तो एक एक्सपिरियन्स या निमित्ताने शेअर करता येतो आहे. बाकी महाराष्ट्र टाइम्स नंतर मी मिड डेमध्ये होतो, कारण मला असं झालं की थोडा इंग्लिश मीडियाचा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. कारण बऱ्याचदा इंग्लिश आपल्याला येत असतं, माहिती असतं, पण केवळ त्या न्यूनगंडामुळे मराठी मिडियमच्या बॅकग्राऊंडच्या आपण त्याकडे वळण्याचं धाडस करत नाही. तर मला ते बॅरियर्स थोडे ब्रेक करायचे होते, त्याच्यामुळे 2.5 वर्ष मी मिडडेमध्ये होतो, तिथे क्राईम आणि बाकी पीट्स कव्हर करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर असं ठरवून असं नाही म्हणता येणार, पण अशा काही गोष्टी घडल्या की मी मेनस्ट्रीममधनं बाहेर पडलो किंवा बाहेर फेकला गेलो आपण म्हणूया. आणि त्याच्यानंतर मी त्या बाहेर पडल्यानंतर खरं सांगायचं तर असं तीव्रतेने वाटलं नाही की परत मेनस्ट्रीममध्ये जायला पाहिजे. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात असं, तसं मी 2014 नोव्हेंबरला मेनस्ट्रीममधनं बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मी परत मेनस्ट्रीममध्ये गेलो नाही. त्याच्यानंतर 5 वर्ष मी मीडिया नेक्स्ट म्हणून कंपनी आहे पुण्यात, मेनका प्रकाशन आमची प्रकाशन संस्था, तिथे मी होतो. आणि त्या 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मला असं वाटलं की तो पूर्ण गेम चेंजिंग ठरला, कारण त्या 5 वर्षात मी व्हरायटी ऑफ कंटेंटशी डील केलं, मराठी इंग्लिश. आणि 2020 मी तोही जॉब सोडला, कारण मला तेच झालं की स्वतःचं काहीतरी करून बघूया. आणि योगायोगाने त्याच वेळेला स्टोरीटेल हे भारतात, म्हणजे मूळची स्वीडिश कंपनी आहे, ते भारतात आलेलं आणि त्यांनी त्यांचं मराठीवर ते जास्ती फोकस करत होते. सो या निमित्ताने मी फिक्शन रायटिंगमध्ये एंट्री केली, की जे मला खरंच कधी अपेक्षित नव्हतं, कारण त्याआधीचं सगळं लिखाण किंवा सगळं काम हे नॉन फिक्शनमध्ये होतं, बातमीदारी, फीचर रायटिंग, तर या संदर्भातलंच होतं. पण स्टोरीटेलच्या निमित्ताने पॉडकास्टिंग आणि फिक्शन रायटिंग या दोन्हीची ओळख झाली, म्हणजे बरोबर 5 वर्षांपूर्वी. आपण नुकताच पॉडकास्टिंग डे सेलिब्रेट केला आहे 30 सप्टेंबरला, तर बरोबर 5 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2018 सेक्सवर बोलबिंदास हा पहिला पॉडकास्ट मी स्टोरीटेल ओरिजिनल, म्हणजे स्टोरीटेलसाठी खास म्हणून सुरू केला. आणि त्या पॉडकास्टला अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला. पण त्यानंतर परत असं झालं की पॉडकास्टमध्ये थोडासा ब्रेक पडला, कारण मी फिक्शन रायटिंगकडे वळलो. सिरियल किलर ही माझी पहिली कादंबरी, 10 भागांची क्राईम सिरीज ही स्टोरीटेलवर रिलीज झाली बरोबर 2019 डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर सिरियल किलरचाच पुढचा पार्ट सायको किलर, की जी जोशी अभ्यंकर प्रकरणावरनं प्रेरित आहे, पुण्यात घडलेल्या 70s, ती रिलीज झाली. व्हायरस पुणे नावाची सिरीज आहे, ती 2 सीझन्समध्ये लिहायची संधी मिळाली, की जी मुक्ता बर्वेनी वाचली आहे स्टोरीटेलसाठी. सो तो एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. सो मग फिक्शन रायटिंग करता करताच परत तेच झालं की एका पॉईंटला तुम्हाला लेखक म्हणून ब्लॉक यायला लागतो, मेंटल ब्लॉक येतो, की तो सुरुवातीला जाणवत नाही तुम्हाला. पण त्यात जेव्हा तुम्ही असता आणि रोजचं लिखाण किंवा एक सिरीज झाल्यावर दुसरी सिरीज, एक कथासंग्रह किंवा कादंबरी झाल्यावर पुढची, हे एका पॉईंटला खूप चॅलेंजिंग आहे. सो मग त्यात असं झालं की लिखाणात ब्रेक पाहिजे, कारण लेखक म्हणून संपायचं नाही आहे, ते जगायचं आहे अजून आपल्याला. सो म्हणून मग मी पॉडकास्टिंगमध्ये काय करता येईल, तर ह्याच्यातनं मराठी क्राईम कथा हा स्वतःचा ट्रू क्राईम पॉडकास्ट सुरू केला. आणि मला सांगायला अतिशय सगळ्या श्रोत्यांना आनंद होतो की नचिकेत क्षीरे याचा मला खूप जास्ती सपोर्ट या पॉडकास्टमध्ये मिळाला, कारण पॉडकास्ट काय असतं हे जरी माहिती असलं किंवा सेक्सवर बोलबिंदाच्या निमित्ताने मी ते केलेलं असलं, तरी त्यातली जी टेक्निकॅलिटीज आहेत, माईक कुठला घ्यायचा किंवा ते रेकॉर्ड कसं करायचं, अपलोड कसं करायचं, या सगळ्या ह्याच्यात नचिकेतनी खूप खूप जास्ती सपोर्ट केला, गायडन्स केला. सो त्या ह्यानी मी पॉडकास्टिंगमध्ये उतरलो. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की यंदा, म्हणजे जानेवारी 2023 मी स्वतःची कंपनी सुरू केली, पॉडकास्टिंग, ऑडिओ बुक्स आणि ऑडिओ सेंट्रिक अशी, साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP म्हणून. सो या कंपनी अंडर आता मी, म्हणजे बाकी लोकांनाही पॉडकास्टिंगसाठी जो काही सपोर्ट, एंड टू एंड सपोर्ट आपण म्हणू तो करतो आहे. सध्या आम्ही साऊंड्स ग्रेट अंडर 4 ते 5 पॉडकास्ट आम्ही रन करतो आहे आणि ज्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे श्रोत्यांचा.
वा,
सो अशी ही म्हणलं तर ठरवून आणि म्हणलं तर न ठरवता झालेली आत्तापर्यंतचा प्रवास आहे, आणि तो खूप एक्साइटिंग असं वाटतंय.
बरोबर. सो तुम्ही दोघांनी पण एक गोष्ट सांगितली जी की कम्फर्ट झोन. सो सौमित्र, तू पण म्हणालास की तुला समजत होतं की आता प्रिंट मीडियाचं फ्युचर नाही, आता डिजिटलकडे वायावं. मग डिजिटलमध्ये पण आल्यावरती किंवा ABP पण आल्यावर तुला असं समजलं की नाही, आता इथे खूप पॉलिटिक्स सेंट्रिक सगळं चाललेलं आहे. सो तो कम्फर्ट झोन जो असतो, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये युजली ते असं होतं की एका ठिकाणी आपण कम्फर्टेबली नोकरी करत असू तर तिथेच थांबण्याची जी लॉ ऑफ इनर्शिया जो असतो आपल्या ह्याच्यामध्ये तो असतो. सो हा कम्फर्ट झोन आपल्याला आपल्यामध्ये येतो आहे आणि हा कम्फर्ट झोन सोडून बाहेर जावं ही इच्छा होण्याला काही ट्रिगर पॉईंट्स असतात का?
नाही, मला असं वाटतं की कम्फर्ट झोन हा एक भाग असतो, पण ते एक नेचर असतो तुमचं. की आता माझ्या केसमध्ये असं झालं की मी जेव्हा प्रिंटमध्ये आलो तेव्हा प्रिंट मध्ये सगळं शिकून झाल्यानंतर मला वाटलं की पुढे काय, आता काय, आता झालं सगळं शिकून, मग पुढे काय, शिकून झालं त्याची मजा घेऊन झाली, मग आता पुढे काय. मग अशा वेळेला मला असं वाटतं की चला आता कुछ नया नया करके देखते. मी म्हणून मी ई सकाळमध्ये बाहेर पडलो, ई सकाळमध्ये गेलो. ई सकाळमध्ये काम खूप करायचं होतं मला, पण अपॉर्च्युनिटी अशी आली की एबीपीचा हेड म्हणून जर मला अशी अपॉर्च्युनिटी येत असेल एंटरटेनमेंटचा, तरी काही पुन्हा पुन्हा येणारी अपॉर्च्युनिटी नाहीये. बरं, मी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम कधीच केलं नव्हतं त्याच्या आधी, त्यामुळे करून बघूया हा जो विषय असतो, म्हणून मी तिकडे शिफ्ट झालो. मग ते काम मी केलं, तिथे मी नवीन नवीन प्रयोग केले, पण तिथे एकदा कळलं तुम्हाला की कसा गेम चाललाय, की आता पुढे काय. मग पुन्हा मी आयुष्यभर मुलाखतीच घ्यायच्यात का चॅनलसाठी, चॅनल्सच्या पद्धतीनं, की मग पुन्हा सगळ्यांच्या होळी आली की होळीचे शो करा, दसरा आला की दसऱ्याचे शो करा, हेच करत राहायचंय का, पुढे काय. जे प्रश्न मला विचारायचे ते मला विचारले दिले जाणार आहेत का, किंवा मग मी इंटरव्ह्यू घेतो मोठे पण मग ते 10 मिनिटातच लागणार आहेत का, ते मला पूर्ण कधी लागू म्हणजे हवेत असं वाटलं तर मी काय करायचं. एक पण लक्षात की हे तर मला कळलंय एंटरटेनमेंट आणि किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधलं गेम, मग हाच कंटिन्यू आयुष्यभर करणार आहे का मी, तर नाही. आता मला आणखी काहीतरी करून बघायचं, म्हणून जे डिजिटल माझं शिकायचं राहिलं होतं किंवा जे एक्सप्लोअर करून बघायचं राहिलं होतं ई सकाळमध्ये असताना, ते मी इथं करून पाहिलं. पण इथं आल्यानंतर सुद्धा मला कॅमेरा माहित होता, मला त्याचं गणित माहित होतं, मला काय माहित नव्हतं तर मला पॉडकास्ट माहित नव्हतं, कारण मी ते कधीच केलं नव्हतं. पॉडकास्ट हा शब्दच मी मुळात सोनाली कुलकर्णी ज्युनियरचं जेव्हा लग्न झालं त्याच्या आधी काही महिने ऐकला, तिनंच मला सांगितलं की दुबईत माझं एक पॉडकास्ट झालं. म्हणजे काय पॉडकास्ट, असा विषय झाला. म्हणून मग मी पॉडकास्ट सुरू केलं, कारण माझं मत असं आहे की माणूस तुम्हाला जर कळायचा कळायला हवा असेल तर त्याचं दिसण्यापेक्षा त्याचं असणं महत्वाचं, ते जाणून घेतलं पाहिजे. आणि असणं हे केवळ माणसाला ऐकल्यानंतरच कळतं की तो माणूस काय आहे. आणि ऐकायचं असेल तर पॉडकास्ट हे मीडियम आहे, असा विषय झाला. अर्थात तुम्ही दोघांनी माझ्यापेक्षा खूपच काम केले पॉडकास्टमध्ये, तेवढे माझे काही कॉन्टॅक्ट किंवा तेवढं मी तिथपर्यंत गेलेलो नाहीये, कारण मी खूप नवीन नवीन आहे या पॉडकास्टमध्ये. पण माझ्या पद्धतीनं जे शक्य होतं ते मी स्पॉटीफायवर सुरू केलं, अँकरवर सुरू केलं, आणि हळूहळू ते लोकांना आवडायला लागलं, मग एकाचे चार, आणि मग मी हे सुरू केलं. त्यामुळे एक कम्फर्ट झोन म्हणण्यापेक्षा काय की हे करून झालंय मग आता नवीन काय, असं जे असतं ना ती भूक असायला पाहिजे.
नाही पण मला माझा प्रश्न अगेन तोच आहे की ही भूक असणं असायला हवी हे ठीक आहे, पण ते काय एवढं सोपं असतं का? 10 वर्ष महाराष्ट्र टाइम्स सारख्या पेपरमध्ये काम केल्यानंतर ती नोकरी सोडणं, किंवा एबीपी माझ्यासारखी अपॉर्च्युनिटी असताना ती नोकरी सोडणं.
सांगतो तुला, बरोबर मुद्दा आहे तुझा. याच्यात दोनच गोष्टी असतात, फार अवघड नसतं हे. एक, तुमच्यामध्ये गट्स लागतात नवीन काहीतरी करायचे, जे असतात बऱ्याच लोकांमध्ये, की करायची इच्छा असते, गट्स म्हणजे इच्छा असते करायची. पण दुसरी महत्वाची गोष्ट ही असते की तुम्ही जिथे काम करत असता आणि जितके वर्ष काम करत असतात ते काम तुम्हाला खूप गोष्टी देतं.
बरोबर,
नाव देतं, अनुभव देतं, सहकारी देतात, कम्फर्ट जो काय आपण तो त्यातनंच येतो. तर ते बॅगेज घेऊन पुढे आपण नेहमी जात असतो, ते सोडलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा मठामधनं बाहेर पडलो, ई सकाळमध्ये आलो, तर मला लोकांनी खूप हिणवलं की अरे महाराष्ट्र सोडून तू ई सकाळमध्ये कुठं आला, असं झालं ना, ते पुण्यात कुठं आलं ई सकाळमध्ये, निदान सकाळमध्ये तरी जायचं. पण मला माहित होतं मी कशासाठी आलो. तेच मी जेव्हा ई सकाळमधनं एबीपी मध्ये गेलो तेव्हा मी आता एबीपीत आलोय असं मी कधीच म्हणलं नाही, कारण मी काम शिकायला गेलो होतो तिथे. आणि जेव्हा मी एबीपी सोडलं तेव्हा सुद्धा बॅगेज नव्हतंच माझ्यामध्ये. आता हे जर मी एबीपीचं म्हणूनच वावरायला लागलो तर अवघडच बसेल, कारण ती माझी आयडेंटिटी नसते. दोन गोष्टी लागतात, एक इच्छा आणि गट्स की मला काय करायचंय, आणि आपण हे एखादी गोष्ट करू शकतो की नाही हे फक्त आपल्याला माहित असतं, ना आपल्या पत्नीला माहित असतं, ना आई वडिलांना माहित असतं, ना मुलांना माहित असतं, ना मित्रांना माहित असतं. तुमचं तुम्हाला माहित असतं हे तुम्हाला जमणार आहे की नाही, त्यासाठी काढावा लागणारा वेळ तुमचा तुम्हाला माहित असतो.
बरोबर,
तो असेल तर ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, बॅगेज कॅरी न करणं हे जमत नाही अनेकांना. आपण ते बॅगेज घेऊनच जातो, मी आता इतके वर्ष पत्रकारिता केली आहे, मी आता भारी, असं नाही होत. तुम्ही ठिपकाच असता एक.
हे तू जे म्हणालास की आपल्याला माहिती असतं की आपण करू शकतो की नाही, हा कॉन्फिडन्स कशामुळे येतो? पण
आपण करू शकतो की नाही कॉन्फिडन्स आपल्याला आपले अनुभव देत असतो. म्हणजे आपण यापूर्वी जे जे करून बघितलेलं आहे त्यात आपल्याला आपण सातत्य ठेवलंय का, किंवा आपल्याला किती यश आलंय, किंवा कशामुळे अपयश आलंय, हे आपल्याला कळत असतं आपल्याला की मी करू शकतो की नाही. त्यातूनच ते तुमचं तुमच्यासाठी ठरलेलं असतं की हे मला जमेल की नाही. आता साधी गोष्ट बघ, जेव्हा मी प्रिंट मधून ई मध्ये गेलो किंवा ई मधून इलेक्ट्रॉनिक मध्ये गेलो, तो मला पण भीती होतीच ना, कारण माझ्याकडे सोर्सेस होते, ऍज अ रिपोर्टर माझ्याकडे सोर्सेस होते, नेटवर्क होतं, पण माध्यमाचं काय करशील, माध्यम बदललं ना. पण त्याला न घाबरून जाता तुम्ही माध्यम नवीन शिकायचंय मला आणि अपडेट व्हायचं, हा जर अप्रोच असेल तर आणि तरच तुम्ही जाता. आणि याला गट्सच लागतात, हे रिस्कच आहे. मी जर माठामध्ये असतो तर उत्तम चाललं असतं माझं. पण आता मी तुला म्हणू शकतो की मी एबीपी मध्ये बाहेर पडलो हेड म्हणून, कारण मी ते प्रूव्ह करून दाखवलं की मी करून दाखवलं ते. पण त्याच्या आधी जर मी पडलो असतो त्याच्यात तर लोक बोलणारच होते मला की अरे नाही जमलं याला. पण ती रिस्क घ्यावी लागते, आणि रिस्क घेतली की तुमच्या पोटात आग येते की यार मी अभि करके दिखाऊ छोडूंगा नाही छोडू. आणि होत तुमचा तुमच्याशीच झगडा.
ही रिस्क घेताना काही रिस्क मिटिगेटिंग फॅक्टर्स किंवा काही असे गोष्टी आधी करून ठेवायला हव्या की समजा नाही जमलं आपल्याला नवीन गोष्ट तर परत मागे येता येईल किंवा परत दुसरं काहीतरी करता येईल, असं काही गोष्टी करून ठेवायला हव्या का? आणि तू काही केल्या होत्यास का?
मी असं काही करून ठेवलं नव्हतं फ्रँकली, पण मी हे ठरवलं होतं की आपण इथंच राहायचं नाही, कारण मी सुरू केलं होतं प्रिंट म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे म्हणजे की तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन असायला लागतं आजूबाजूला की काय चाललंय. मी प्रिंट सोडायचं का ठरवलं, कारण माझा मुलगा छोटा होता तेव्हा आणि तो पेपरवर चुरगळायचा, शिवशी करायचा खूपच लागला होता. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही जनरेशन पेपर नाही वाचणार आहे, ही जनरेशन डिजिटलचीच असणार आहे. मग माझ्या मुलाला मी काय करतो हे जर कळायचं असेल तर मला तो काय पाहणार आहे त्या माध्यमात जायला लागेल. त्यातून मी त्याच्यासाठी रद्दीच आहे रे, पेपरमध्ये काम करतो म्हणजे. आज माझा मुलगा टीव्हीवर जेव्हा युट्यूब लावतो, आज माझा मुलगा जेव्हा पॉडकास्ट ऐकायला लागतो तेव्हा त्याला कळते की बाबा माझा काम करतो, तो पेपर वाचतच नाहीये. म्हणजे तुम्हाला हे भान असलं पाहिजे की पुढे काय होणार, मी कुठं असायला पाहिजे. मी काय, मी पर्सनली काय सर्व गुण संपन्न आणि खूप जगाच्या पुढे असं नाही, पण मी माझ्या वेगानं बाबा लक्षात येतो माहिती पुढे काय चाललंय. आपल्या सगळ्यांचाच येतो तो सेन्स जागृत ठेवायला पाहिजे, नाहीतर हा कम्फर्ट झोन तुम्हाला संपवतो आहे.
सो निरंजन, सौमित्र पण जसं म्हणाल की बॅगेज आपण कॅरी करतो, तू पण मोठा ब्रँड सोडून लोकल ब्रँडमध्ये आलास आणि या सगळ्या गोष्टी, आणि आता सौमित्र जसं म्हणाल की काय होणार आहे पुढे हे लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे आपलं लक्ष असलं पाहिजे. हा जमाना गेलेला आहे आता की आधी आपले वडील वगैरे एकाच फील्डमध्ये जन्मभर काम करायचे, आता जमाना फार लवकर लवकर बदलत जातो, टेक्नॉलॉजी पण खूप लवकर बदलत जाते. आपण 5 वर्षापूर्वीच बघितलं तर डिजिटल पेमेंट्स कोणाला माहिती नव्हते, पण आज त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. सो तू याबद्दल काय सांगतो?
अगदी खरं आहे, आणि मला कधी कधी गंमत तीच वाटते की आज मी ज्या माध्यमात काम करतोय की किंवा ज्या क्षेत्रात मी पॉडकास्टिंगच्या स्वतःची कंपनी सुरू केली आहे ते क्षेत्रच अस्तित्वात नव्हतं 10 वर्षांपूर्वी, किमान भारतात तरी, म्हणजे परदेशात होतं. सो ही खरंच खूपच आगळी वेगळी गोष्ट आहे, आणि टेक्नॉलॉजी ज्या वेगाने बदलते कधी कधी खरंच धाप लागल्यासारखी पण होते की किती गोष्टी शिकायच्या आणि काय काय करायचं. म्हणजे आत्ताचं उदाहरण की ही मीटिंग आपली आपण जो प्लॅटफॉर्म ठरवलेला त्याच्यावरनं होऊ शकली नाही, त्यामुळे आपण ऐन वेळेला प्लॅटफॉर्म चेंज करून आपण हा प्रयत्न करतोय, कारण वेळ सगळ्यांची महत्त्वाची आहे आणि ते जाणं परवडणार नाही आज. सो हे सगळ्या गोष्टी आहेत, आणि कम्फर्ट झोन हा मुद्दा, म्हणजे मला असं वाटतं की लाईफ इज ऑल अबाउट द चॉईसेस. ते चॉईसेस आपल्या प्रत्येकाकडे असतात की आहे तिथे राहिलास तू तर तुला ते थोडंसं सेफ सिक्युअर आत्ता वाटतंय. पण जसं आपण प्रिंटची चर्चा करतोय की प्रिंटचं महत्त्व हे अबाधित होतं आहे, कदाचित राहील पण, कारण त्याला खूप मोठा इतिहास आहे 200-250-300 वर्षांचा. पण परत तेच आहे की एकदा तिथनं बाहेर पडलं जर तर परत तिथं जाताच येणार नाही असं कधीच नसतं. म्हणजे आजही प्रिंट मीडियातनं बाहेर पडून मलाही आता आज ऑलमोस्ट 10 वर्ष झालेली आहेत, पण आजही माझा लोकसत्तामध्ये कॉलम सुरू आहे. सो त्याच्यामुळे त्या माध्यमाचं महत्त्व आहे, त्याची ताकद आहे, त्याचा वाचक वर्ग वेगळा आहे, तो कदाचित थोडासा काय म्हणू अबव 40 अबव 50 हा आज प्रॉमिनंटली आहे. सो त्या वर्गापर्यंत पोहोचायला प्रिंट हे उत्तम माध्यम आहे. पण जसं सौमित्र म्हणाला की ते येतंय हे तर प्रूव्हन आहे, कारण त्या क्षेत्रात आपण काम केलेलं आहे 10-12 वर्ष, तर त्याशिवाय काय अजून काही वेगळं करता येऊ शकतं का? कारण बऱ्याचदा हा आपल्याला फोबिया पण असतो की मी जर मराठीत काम करतोय किंवा मी इंग्लिशमध्ये काम करतोय तर मी फक्त प्रिंटमध्येच करू शकतो, असं नाही आहे. पॉडकास्टिंगनी ही हे रिअलायझेशन करून दिलं की आपण वेगळ्या माध्यमातही व्यक्त होऊ शकतो, आपले विचार प्रभावी पद्धतीने पोचवू शकतो लोकांपर्यंत. सो मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यामुळे तो कम्फर्ट झोन हा कुठेतरी ब्रेक करण्याची गरज वाटते.
आणि मला असं वाटतं ना की तुझाच मुद्दा पुढे देताना की फक्त कम्फर्ट झोन ब्रेक ब्रेक हे म्हणायला सोपं आहे, पण त्या दृष्टीनं आपण प्रिपेअर आहोत का? म्हणजे मी लिहित किंवा तू लिहित होतास पेपरमध्ये काम करत होतास, तुला जेव्हा लक्षात आलं की मी मीडियम चेंज करणार आहे तेव्हा तू स्वतःमध्ये काहीतरी बदल केली असशील ना, प्रॅक्टिस केली असेल बोलण्याची, प्रेझेंटेशनची प्रॅक्टिस केली असशील, मी जेव्हा ठरवलं की आता मी इलेक्ट्रॉनिक मध्ये जातोय तेव्हा मला प्रेझेंटेबल असलं पाहिजे, कॅमेरा कॉन्शियस असून चालणार नाहीये, त्याचं माध्यमाची गरज वेगळी आहे, डिजिटल मीडियाची गरज वेगळी आहे, त्या दृष्टीनं माझ्यावर मला काम करावं लागतं, आपल्या प्रत्येकाला काम करावं लागतं आणि आपण स्वतःला अंडरस्टँड करतो पण लक्षातच घेत नाही त्या गोष्टी. म्हणजे कम्फर्ट झोन ब्रेक करणं म्हणजे फक्त इच्छा असून चालत नाहीये, तर लिहिणाऱ्या माणसाला बोलायचं कसं हे पण आलं पाहिजे, तर तो प्रिंट मधलं डिजिटल मध्ये येईल नाहीतर कसं येणार, हे पण महत्वाचं आहे.
नाही म्हणजे आजच्या युगाची ही गरज आहे की तुम्ही जे आज करताय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सतत शिकत राहिलं पाहिजे तुम्हाला, अदरवाईज तुम्हाला तुम्ही जगू शकणार नाही, टिकू शकणार नाही. सो हाच मुद्दा पुढे जाऊन घेऊन जाताना आता आपण पॉडकास्टवर येऊ की काय काय शिकायला मिळालं या नवीन माध्यमातनं किंवा ही सगळी नवीन सुरुवात केल्यानंतर काय शिकायला मिळालं वेगळं.
मला असं वाटतं की सगळ्यात मोठा बदल जर काही असेल माध्यमात होत असलेला किंवा गेल्या 15 वर्षात झालेला, म्हणजे मी 2008 जर करिअर सुरू केलं तर तेव्हा ब्रँडचा जमाना होता, तेव्हा महत्त्व हे ब्रँडला होतं, म्हणजे मी टाइम्स ऑफ इंडियात काम करतोय, मी सकाळमध्ये काम करतोय, याला महत्त्व होतं. या 15 वर्षात यूट्यूबमुळे आणि बाकी माध्यमांमुळे झालेला बदल हा आहे की ही क्रिएटर्स इकॉनॉमी झालेली आहे. म्हणजे आज मित्र म्हणे पॉडकास्ट माहिती आहे लोकांना, म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलला महत्त्व आलं आहे, त्याच्या क्रिएटिव्हिटीला महत्त्व आलं आहे आणि तो कसा व्यक्त होतो याला महत्त्व आलं आहे. फक्त ब्रँडचा जमाना राहिलेला नाही आज. सो मला वाटतं की पॉडकास्ट हे पण इंडिव्हिज्युअल माध्यम आहे आणि ही या माध्यमाची सगळ्यात मोठी ताकद आहे की मी माझ्या घरी बसून जगाच्या कोपऱ्यात कुठेही पोहोचू शकतो. दर आठवड्याला मी जे एपिसोड रिलीज करतो आहे त्या माध्यमातनं. सो मला असं वाटतं की ही ताकद जे ओळखतील त्यांना त्यासारखं काहीच दुसरं म्हणजे भविष्य नाही, पण ही ताकद ओळखायला पाहिजे आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करणं सोडून दिलं पाहिजे. आणि लोकांना काय अपेक्षित आहे, म्हणजे सौमित्र म्हणला तसं की ती ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही प्रिंटमधनं पॉडकास्टिंगमध्ये येता तेव्हा ती तयारी ही पाहिजेच, पण ती तयारी करूनही दरवेळेला कोणाचं तरी अनुकरण करण्याची गरज नाही आहे, कॉपी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जसे आहात तसे प्रेझेंट करा, लोकांना ते आवडतं आणि लोकांना ते कळतंही. त्याच्यामुळे तुम्ही आवडून बोलताय का तुम्ही मनापासून बोलताय हे लोकांना लगेच कळतं. सो जर तुम्ही ते मनापासून डिलिव्हर करत असाल, मेहनत घेऊन जर तो कंटेंट क्रिएट करत असाल, मग तो तुम्ही यूट्यूबवर करा किंवा ऑडिओ पॉडकास्टमध्ये करा, तो लोकांपर्यंत नक्की पोहोचतो, लोकांना आवडतो आणि लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात.
अगदी अगदी, फार महत्त्वाचं बोलणं.
बरोबर. सौमित्र, तू हा चॅनल चालू केला, मित्र म्हणे हा पॉडकास्ट चालू केला, यूट्यूब चॅनलवर तो चालू केला, घश्मीर महाजनीची जी मुलाखत होती, तुला काय वाटतं की हे मेनस्ट्रीम मीडियामध्ये होऊ शकलं असतं की नाण्याची दुसरी बाजू सांगणं आणि एवढं एक्सक्लुसिव्हली सांगणं आणि एवढं डिटेलमध्ये सांगता येणं,
याचं उत्तर खरं तर तू द्यायला पाहिजेस. नाही, काय माहितीये का, हे बघ, घश्मीरच्या केसमध्ये एक गोष्ट पहिल्यांदा घडली, मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही पण आय कन्फेस, जर तू बघितलं असेल त्या मुलाखतीची सुरुवात आय से सॉरी टू हिम असं होत नाही कधी, कारण तो माझा मित्र आहे.
बरोबर,
तो माझा मित्र होता, त्याच्या काही अपेक्षा माझ्याकडनं होत्या, मी वेगळ्या झोन मध्ये होतो, मी फक्त माझी रिॲक्शन दिली होती, असं सगळं झालं होतं. म्हणजे माझा कश्मीर डोक्यातच नव्हता त्यावेळेला, मी रिॲक्ट झालो होतो ट्विटरवर, पण माझ्या एका ट्विटमुळे माझ्या एका मित्राला इतका फरक पडतोय हे मला रिअलाइज झालं नव्हतं. आणि मी पण माणूस आहे, मी काय संत नाहीये किंवा मी काय फार मोठा पण माणूस नाहीये, जर माझ्याकडनं चूक झाली आहे किंवा चूक पण नाही पण त्याला वाईट वाटतंय ना, त्यातनं एक अपेक्षा घेतली होती, तो सफर झाला त्याच्यातनं खूप, त्याची फॅमिली सफर झाली, तर मी ऍटलीस्ट एक सॉरी तरी म्हणू शकतो, त्यामुळे मी सॉरी म्हणू शकतो. असं नाही घडलेलं कधी, असं कधीच घडत नाही, अँकर कधीही सॉरीनं सुरुवात करत नाही. मी केली का केली, तर माझ्या शो मध्ये येणाऱ्या माणसानं मनापासून बोलावं जर असं मला वाटत असेल, तर माझं पण काम आहे की कुठलीही बॅगेज न ठेवता मी त्याच्याशी बोलावं. इट स्टार्ट्स फ्रॉम मायसेल्फ, म्हणून मी ते बोलून आधी माझं बॅगेज मोकळं केलं, मला ते स्ट्रेस नको होता की मी त्याला दुखवलं, मग मी सुरू केलं. एक दुसरी गोष्ट, पेपर चॅनल किंवा कुठल्याही मीडियममध्ये तुमचे कनेक्शन महत्वाचे असतात, मैत्री किंवा तुमचा स्नेह काय झोनचा आहे, म्हणून मी कधीच घाबरलो नाही कधी कुठल्या गोष्टीला. मी अनेकांना नंबर शेअर करत असतो, लोक नंबर शेअर करत नाहीत त्याला विचार मी, तो सांगेल, आपल्या कॉन्टॅक्ट शेअर होत नाहीत कधी आपल्या पत्रकारितेमध्ये, पण मी सगळ्यांना करायचो. कॉमन माणसांना मी सेलिब्रिटीचा नंबर देत नाही कधीच, पण आपल्या आपल्या सोर्स मध्ये द्यायचो, कारण मला माहितीये जर नचिकेतने माझं कनेक्शन आहे तर समजा एक्स माणूस त्याला फोन केला तर तुम्ही कर्ज तुटणार नाहीये, कारण त्याचं माझं कनेक्शन हे आज नाही आलेलं, हे गेले 18 वर्षापासूनच आहे, 15 वर्षापासूनच आहे, 5 वर्षापासूनच आहे, हे लगेच येत नाही आणि ते कोणी हिसकावूनही घेत नाही. तुम्ही इतके शांत आणि सॉर्टेड असाल तर काही होत नाही. काश्मीर तुम्ही माझी जी मुलाखत आहे ती इतकी गाजली अशासाठी की ती करेक्ट वेळेला आली. दुसरं याचं श्रेय त्याचंच आहे, कारण त्याला माझ्याशी बोलावं असं वाटलं की आपण बोलूया. हा मी माझा बहुमान म्हण किंवा आय एम ऑनर्ड की त्याला असं वाटलं की माझ्याशी बोलावं. मित्र म्हणे प्लॅटफॉर्म त्याला वाटलं की आपण ह्याच्यावर बोलावं, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, इतकी मोठी मुलाखत टीव्हीवर नसती चालली कदाचित, त्याच्यासाठी वेगळे शो घ्यायला लागले असते. फॉर एक्झाम्पल माझा कट्टासारखा शो आहे, तो खूप चांगला शो आहे, तरच तुम्ही एक तासभर त्याला देऊ शकता. पण त्याच्यामध्ये ऍड्स असतात, त्याच्यामध्ये ब्रेकिंग असतात. ही माझी मुलाखत सरळ सोट झाली आणि जी मुभा मला मिळाली ते डिजिटल मीडिया तुम्हाला मुभा देतं. तुम्ही काहीही मनातले प्रश्न विचारू शकता, तो तुम्हाला काउंटर करू शकतो. हे किती सुंदर आहे, ही जी ताकद आहे डिजिटल मीडियाची ती वापरली गेली. काश्मीरचा इंटरव्ह्यू स्ट्रेट होण्यामागचं कारण होतं की मी कसा दिसतोय ह्याला हे मला महत्वाचं नव्हतं. आय वॉज स्ट्रेस्ड दॅट टाइम, मी सगळ्यात वाईट दिसलो त्या एपिसोडमध्ये, कारण वडील गेलेला मुलगा आहे, त्याला काहीतरी बोलायचंय, ते ब्रेक कसं होणार आहे मला माहित नाही. कदाचित ते माझ्या अंगावर येईल, कदाचित तो इंट्रोवर्ट होईल, पण मला कॉन्टेंट काढायचं आहे आणि माझं लक्ष कॉन्टेंटवर होतं. त्यामुळे मी काय घालून गेलोय, माझे केस विंचरलेले आहेत की नाही, मला शक्यच नव्हतं ते करणं. म्हणून मी तिथे गेलो आणि आय स्टार्टेड. फक्त ते सुदैवानं माझ्या अनुभवातनं त्याच्या मैत्रीतनं ते इतकं छान आलं बाहेर की ते जे हवं होतं ते आलं आणि तो खूपच चाललाय.
ॲब्सोल्युटली. आणि तू जसं म्हणाल की हा हे मी तर म्हणेल की क्रेडिट तुझं पण नाही, कोणाचंच नाही, क्रेडिट डिजिटल माध्यमाचं आहे की काश्मीरला हे सुचलं की मेनस्ट्रीम मीडियामध्ये जाण्यापेक्षा या मीडियामध्ये जायला पाहिजे की जिथे आपलं अनएडिटेड गोष्टी सरळ लोकांपर्यंत.
एक लक्षात घे, याच्यामध्ये तू मला करेक्ट होऊन दिली की मीडियम आहेच, पण त्याच्यासाठी मीडियम हा मॅटर नव्हता. त्यांना स्वतः फेसबुक लाईव्ह केलं असतं तरी लोक बघणार होते.
बरोबर.
पण त्याला मी असा वाटलो की हा आपलं ऐकू शकेल आणि हा आपल्याला समजून घेईल आणि मला काय म्हणायचंय हा हा काढेल बाहेर, असा विश्वास त्याला माझ्याबद्दल वाटला. कारण तो एकदम आलेला नाहीये, आम्ही खूप वर्ष एकमेकाला ओळखतोय. हा मी त्याच्या आतापर्यंत मी त्याच्याशी जसं वागत गेलो, तो माझ्याशी जसं वागत गेला, त्यातनं तो कॉन्फिडन्स आलेला आहे त्याला. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की या पॉडकास्ट मधून ऐकणाऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की शेवटी तुमची नियत काय आहे. हीच मदत करते. निरंजननं आज कंपनी काढली, त्यानं पॉडकास्ट मध्ये खूप काम केलंय, कारण त्याची नियत साफ आहे. त्याला माहिती आहे की मला कोणाच्याही छातावर पाय द्यायचं नाही, मला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचं नाही, मला कोणालाही कमी लेखायचं नाही, मला काहीतरी करायचंय बॉस आणि मला खूप चांगल्या मनानं करायचंय. हा जेव्हा तुमची नियत असते ना, तेव्हा लोक तुमच्यासोबत येतात असं मला वाटतं.
Yes. निरंजन, तुझा काय अनुभव सेक्स एज्युकेशन पासून तर म्युच्युअल फंड पर्यंत वेगवेगळ्या विषयांचे पॉडकास्ट तू करतोयस, या सगळ्याच्यातनं काय तुला नवीन शिकायला मिळालं?
नाही, तो अनुभव खरंच खूप चांगला आहे आणि पत्रकारितेच्या बॅकग्राऊंडचा खूप फायदा होतो. कारण पत्रकारितेचं असं एक आहे की कुठलाच विषय वर्जन असतो तुम्हाला. मला अनेक जण विचारतात की अरे तू सेक्सवर पॉडकास्ट करतो, दोन पॉडकास्ट आहेत तुझे, म्हणजे डॉक्टर निलिमा देशपांडे यांच्यासोबत पण व्ही फॉर वजायना हा इंग्लिश मराठी पॉडकास्ट आहे आमचा. तुला ऑड नाही वाटत का, ऑकवर्ड नाही वाटत का, लोक शिव्या घालतील असं नाही वाटत का? तर मला तेच झालं की विषय म्हणून कधीच कुठला वर्जन होता, तुम्ही ज्या पद्धतीने तो मांडताय आणि तो जर तुम्ही माहितीपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने जर मांडत असाल तर त्याच्यात ऑब्जेक्शन घेणारखं काहीच नाही आहे. सो त्याच्यामुळे तो फारच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि त्याचा पण काहीतरी काय म्हणू आपण की जे आपण बघतो, पाहतो, ऐकतो त्याचा खूप प्रभाव असतो आपल्यावर. तर समाज स्वास्थ्य नावाचं नाटक आलेलं अतुल पेठेंचं, तर ते मी बघितलेलं मला आठवते 5-6 वर्षांपूर्वी. आणि ते बघितल्यावर असं मला खरंच स्ट्राईक झालेलं की या माणसांनी कर्वेंसारख्या 100 वर्षांपूर्वी एवढं मोठं काम केलं, त्यांच्यावर असंख्य खटले आणि त्यांना खूप मोठ्या टीकेला सामोरं जायला लागलं. पण आजही जर मला हे वाटत असेल की आपल्या पूर्वजांनी एवढं काम करून ते पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या पिढीची आहे, पण आपणही अशा कुठल्या तरी फालतू गोष्टींमध्ये की बाबा ऑकवर्ड वाटेल मला आणि मग लोक काय म्हणतील, तर लोकांना फाट्यावर मारून एका पॉईंटला तुम्हाला तो स्टँड घ्यायला लागतो. आणि त्याचा खरंच खूप चांगला एक काय म्हणू की मी आज आत्ता सकाळी मला वाशिमवरनं मेल आला आहे लोकसत्ताचा जे देहबान सदर सुरू त्याच्यावरनं, की ज्या गावांमध्ये शहरांमध्ये कधी गेलो नाही आहे, कधी जाण्याची विना काम आले असेल तरच जायची शक्यता आहे, अशा लोकांपर्यंत तुम्ही कनेक्ट होता, तुमचे विचार पोहोचवता. आणि हे सगळी माध्यमं आहेत ना रे, पॉडकास्ट काय किंवा प्रिंट मीडिया काय, हे शेवटी शब्दांची ताकद तुम्हाला सतत वारंवार त्याची ओळख करून देणारी माध्यम आहेत. त्याच्यामुळे सौमित्र म्हणाला असं, जर तुम्ही सच्चे असाल, तुम्ही मनापासून काही करायचा धडपड करत असाल, कदाचित आपण चुकू. असं नाही की कोणी आपण काय बॉर्न सक्सेसफुल नाही आहोत किंवा आपण काय कोणी सोन्या चांदीची चमचे घेऊन जन्माला आलेलो नाही आहे. आपण चुकांबद्दल शिकतोय, सुधारतोय. सो मला वाटतं की ते अखंडपणे करणं आणि कंपनी रन करताना तोच एक्सपिरियन्स येतो की म्युच्युअल फंडाचा पॉडकास्ट सुरू करायचा आहे तर मला स्वतःला किती माहिती आहे SIP बद्दल, त्या फील्डबद्दल, तर त्या क्षेत्राचा अभ्यास अधिक केला आपण आणि जर तो कॉन्फिडन्स आपण क्लायंटला देऊ शकलो तर तो मग त्याच्यातनंही तो म्हणतो की अरे हा माणूस आहे ना, हा नुसता बोलबच्चन नाही आहे, ह्याला या फील्डमधलं मी ज्या क्षेत्रात काम करतोय गेली 25-26 वर्ष त्यातलं याला कळतंय. त्यातनं फंड म्युच्युअल फंडाचा सारखा पॉडकास्ट सुरू होतो आणि ज्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आज मिळतोय. सो म्हणजे तेच आहे की कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचा आपण ज्यांनी सुरुवात केली ते करताना ती थोडी तेवढी मेहनत घ्यायची पण तयारी पाहिजे आपली, की जे विषय आपल्याला कधीच माहिती नाही आहेत त्याचा बॉस मी अभ्यास करणार. आणि मग त्यासाठी आज इतके ॲव्हेन्यूज आहेत. किंडल अनलिमिटेड सारखा एकदम सोपा पर्याय आहे की 169 रुपयाचा तुम्ही घेतलं, तुम्ही महिनाभरात पाहिजे तेवढी किंडल अनलिमिटेडमध्ये पुस्तकं जी त्या ह्याच्यात येतात ती वाचू शकता. हे परत तेच आहे की डिजिटल जरी म्हणत असलो आपण तरी वाचनाचं महत्त्व खूप आहे हे ज्यांना कळतं, म्हणजे अनेक काय म्हणू ते 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पर्सन म्हण किंवा काही, सगळ्यांना ते वाचनाचं महत्त्व आहे. सो हे सगळं म्हणजे हातात हात घालून जाते असं आपण म्हणू शकतो की सिरियल किलर हे माझं पहिली ऑडिओ सिरीज आहे, ती आली आणि त्याच्यानंतर त्याचं पुस्तक झालं, म्हणजे हा उलटा प्रवास कुठेतरी, आधी ऑडिओ बुक आला आणि मग त्याची प्रिंट एडिशन आली. सो हे सगळं हातात हात घालून जाते. हे कुठलंही मीडियम एकमेकांना कॉम्पीट करणार नाही आहे तर सगळे हातात हात घालून जाणार आहे, त्यामुळे त्या प्रत्येक माध्यमाची ताकद ओळखून जर आपण डिलिव्हर करू शकलो तर नथिंग लाईक इट.
ॲब्सोल्युटली. आणि नियत या विषयावर तुम्ही दोघंही बोललात तर पॉडकास्ट हे असं मीडियम आहे जिथे यू कॅनॉट फेक इट.
आणि तू अगदी बरोबर, अगदी करेक्ट मुद्दा बोलला सुद्धा, पण पॉडकास्टच नव्हे तर कुठलाही परफॉर्मिंग आर्ट जो असतो, कुठलाही परफॉर्मिंग, डान्स, चित्र, गाणं, पॉडकास्टिंग किंवा युट्यूब चॅनलला तुम्ही परफॉर्म करत असता, लेखन परफॉर्मन्स असतो, परफॉर्म करणे लोकांसाठी, तो कुठलाही परफॉर्मिंग आर्टमुळे तुम्ही लोकांना फसवू शकत नाही. तुमचं खोटेपणा थोड्या वेळानंतर कळतो की हा खोटा आहे किंवा मुद्दाम हा म्हणून केलेला आहे किंवा हा. त्यामुळे तू आज पहा की जे लोक आ म्हणून बोलतात, जे लोक आ म्हणून, आता मी कधी भारी करतो असं म्हणून मुद्दाम विनोद निर्मिती होते, ते सगळं थिल्लर वाटायला लागते एका पॉईंटनंतर. तुम्ही विनोद निर्मिती जर बाय हार्ट केली, सिच्युएशनल विनोदी खरी वाटते कारण ती खरीच होते, पण तुम्ही मुद्दाम विनोद करायचा, मुद्दाम गॉसिप करायचं, मुद्दाम, त्या मुद्दामला अर्थ नसतो. डिजिटल मीडियामध्ये त्याला थारा नाही. वेअर ॲज मी जर खूप मनापासून तुझ्याशी बोलतोय लोकांना, बघणाऱ्यांना घंटा फरक पडत नाही की मी आंघोळ केली आहे, दात घासले आहेत की मी काय घातलंय. लोकांना ऐकायचं असतं की काय बोलतो, कारण लोक माफ करतात. हे प्रायोगिक नाटकांसारखं आहे. प्रायोगिक नाटकामध्ये तो म्हणतो नट की तो पहा चंद्र, तर प्रेक्षक अज्युम करतात तो चंद्र आहे, कारण लोकांना देणंघेणं नसतं तो चंद्र आहे की, प्रत्येकाच्या मनातला चंद्र तिथं असतो, कारण तो पुढे नायक काय म्हणणार आहे हे त्यांना हवं असतं. सेम इथं लोकांना कॉन्टेंट हवं आहे. हे नाही मॅटर करत आहे की तुम्ही, अर्थात तुम्ही प्रेझेंटेबल असलंच पाहिजे, पण हे नाही मॅटर करत की तुम्ही कसे आलाय, कसं दिसलंय, काश्मीरच्या मुलाखतीमध्ये मी कसा होतो, मी काय घातलं होतं, पण केली ना 4 दिवसात 10 मिलियन, 1 मिलियन, कारण लोकांना कॉन्टेंट हवा आहे, लोक ते ऐकायला आले. उदाहरणार्थ काश्मीर म्हणा, जेव्हा अतुल परतुरेचा इंटरव्ह्यू आला तेव्हा आम्ही दोघेही रडलो, तर मी हा विचार केला नाही की लोक काय म्हणतील, तो पण त्यांना तोही विचार केला नाही. दॅट वॉज सो ऑब्व्हियस. मला ती मुलाखत मेलोड्रामा करता आली असती आणखी, कारण एकदा पाऊस रडला ना की आणखी रडवायला वेळ लागत नाही, निरंजनला माहिती आहे आमच्याकडे, पण मला ते नको होत, कारण मला ते तसं नको होत, मला इन्स्पायरिंग इमोशनल हव्या होत्या, फायटिंग हवं होत, त्यामुळं. आणि ते काही खोटं नव्हतं, त्यातलं काही भाग एडिट केलेला नाही आहे. माझ्या मुलाखतीमधला अत्यंत 1% किंवा 2% भागच एडिट असतो, जर कोणी खोकलं बिकलं किंवा टेक्निकल इश्यू आला, नाहीतर मी तशा ॲज इट इज ठेवतो, कारण तेच जगणं असतं. त्यामुळे नियत आणि कुठलाही आव न आणता तुम्ही साधं सिम्पल बोललात ना, लोक ऐकतात अरे, आणि मग त्यात तथपपा झालं, फंबल मारला, तरी लोक माफ करतात.
हा, तू जसं म्हणाल की कंटेंट हा महत्वाचा आहे, काय सांगतोय, काय बोलतोय समोरचा माणूस हे महत्वाचं आहे, तो कसा बोलतोय, कुठले कपडे घालून बोलतोय हे काय खूप महत्वाचं नाही आहे. निरंजन तुला काय वाटतं, तू एवढे सगळे पॉडकास्ट करतोयस, आता सौमित्र जसं म्हणाला की थिल्लर गोष्टी ज्या आहेत त्या एका थोड्या वेळापर्यंत बऱ्या वाटतात, त्याच्यानंतर खूप असं लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट नसतो त्याचा, पण पॉडकास्टिंगमधनं प्रबोधन तुला असं वाटतं की हे फ्युचर आहे?
ॲब्सोल्युटली, कारण ज्या प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स आणि पोचतं हे, आणि इतक्या इझिली पोचतं ना, म्हणजे एका व्हॉट्सअप मेसेजवरून तू सगळ्या ॲप्सच्या लिंक्स शेअर करू शकतो. मी प्रत्येक गोष्टीमध्ये माध्यम जेव्हा आपण म्हणतो ना, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे पण महत्त्वाचं ठरतं. तर हे डिस्ट्रीब्युशन एकतर खूप इझी आहे, आणि ऑडिओ पॉडकास्टिंगमधनंही तुम्ही यूट्यूबवरही ते अपलोड करू शकताय. यूट्यूबनी स्वतःचा पॉडकास्ट हा वेगळा टॅब सुरू केलेला आहे. तर मी यूट्यूब जेव्हा एखादी गोष्ट करतं की ज्या सेट माध्यम आहे, किंवा यूट्यूब पॉडकास्टचा टॅब सुरू करतं, तेव्हा त्यांनाही हे माहिती आहे की हेच कुठेतरी फ्युचर आहे. स्पॉटीफायनी व्हिडिओ सुरू केला आहे. सो हे सगळ्या प्लॅटफॉर्म्सही खूप सारे प्रयोग करत आहेत नवीन नवीन, आणि मला वाटतं की यातनं हे जाणवतंय की कंटेंटची रिक्वायरमेंट ही राहणारच आहे. त्याचं फक्त हे बदलेल, कदाचित फॉर्मॅट बदलेल, पण पॉडकास्ट हे निश्चित प्रेझेंट पण आहे आणि फ्युचर पण आहे, असं दोन्ही वाटतंय.
बरोबर. सो म्हणजे तुझ्या जेवढ्याही मुलाखती आहेत, तू पण एक प्रयत्न केला की त्याच्यातनं काहीतरी मेसेज यावा, म्हणजे फक्त एंटरटेनमेंट म्हणून ते अगदीच नाही आहे, म्हणजे अतुल परचुरेंचा असो किंवा कश्मीर महादेवींचा असो किंवा इतरही असो. सो तुला पण असं वाटतंय की या माध्यमातनं काही ना काही प्रबोधन पण झालं पाहिजे?
सॉर्ट ऑफ, पण मला असं वाटत नाही की प्रबोधन झालं पाहिजे म्हणून मी हे करतो.
नाही, बट फक्त प्युअर एंटरटेनमेंट पेक्षा
काय, प्युअर एंटरटेनमेंट पण अवघड असत रे. म्हणजे माझं म्हणणं आहे प्युअर काही पण चालेल, प्युअर मग तुम्ही एंटरटेनमेंट प्युअर चालेल, प्रबोधन प्युअर चालेल, चेष्टा मस्करी प्युअर चालेल, काही पण प्युअर चालेल, ट्रॅजेडी प्युअर चालेल, कॉमेडी प्युअर चालेल. मुळात प्युरिटीवर पण विचार केला पाहिजे. आणि ही सब्जेक्टिव्ह आहे हे पण मला कळतंय, पण एक किमान समान लेवल आपण म्हणतो ना, त्या लेवलवर व्हॉट इज प्युरिटी याचा जरी विचार आपण सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरनी केला की प्युअर देऊया आपण लोकांना, तर खूप फरक पडेल. प्रबोधन द्यायचं म्हणून होत नाही, मी असं कधीच करत नाही, मला डोक्यातही नसतं मी आता काय बोलणार आहे, कारण माझे प्रश्न ठरलेले नसतात, मी लोकांच्या उत्तरातनं प्रश्न शोधतो. त्यामुळे मला माहित नसतं इंटरव्ह्यू कुठे जाणार आहे, कुठं न्यायचा नाही आहे एवढं मला ठरलेलं असतं, पण कुठे जाणार आहे मला माहित नसतं. त्यामुळं राजकुमार हिरानीचे सिनेमे बघ, थ्री इडियट्स बघ, MBBS बघ, तो काय प्रबोधन करण्यासाठी करतो का?
नाही नाही,
तो एंटरटेनमेंटच करतो आपली, पण आपल्याला तो हळूच मेसेज देतो गांधीजींबद्दलचा, किंवा डॉक्टरी पेशंट मधल्या गोंधळ गडबडीचा, किंवा थ्री इडियट्स मधल्या शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवतो. पण आता मी प्रबोधन करतोय असं म्हणून तो अजिबात देत नाही, तो त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही हसता खेळता रडता आणि मग तुमच्या लक्षात येतं अरे याने खूप गोष्टी मांडल्या रे, असं असायला पाहिजे.
मला
असं असेल रिअलाइज झालं तर अर्थ आहे, नाहीतर प्रबोधन करतो म्हणून काही होत नाही, लोक फाटावर मारतात.
प्रबोधन हा या मुद्द्यावर मलाही तेच वाटतं की हा प्रबोधन हा थोडासा जड शब्द ठरेल, पण पॉडकास्टच्या बाबतीत जर आपण विचार केला तर लोक एंटरटेनमेंट सोबतच युटिलिटी कंटेंट काही आहे का, तर यासाठी पण तो नक्की ऐकतात. म्हणजे मला तोच अनुभव येतोय की आमचा एक आता पॉडकास्ट आहे A to Z हाऊसिंग सोल्युशन्स म्हणून, की या सोसायट्यांना ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस लागतात रिडेव्हलपमेंटपासून ते कन्व्हेन्स डीडपर्यंत, ती सेवा पुरवणारी कंपनी आहे, तर त्यांचा पॉडकास्ट आहे हा. तर लोक म्हणजे त्याला इतका अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला मराठी पॉडकास्टला की सेम पॉडकास्ट आता आम्ही हिंदी इंग्लिशमध्ये पण करतो आहे. सो युटिलिटी आहे, लोकांना जर हे कळतं आहे ना की मी माझी 20 मिनिट्स स्पेंड करून, की मी ड्रायव्हिंग करताना किंवा रनिंग करताना मला काहीतरी बाबा युजफुल कंटेंट मिळतो आहे, मला 30-30 गाणे ऐकायची नाही आहेत आयुष्यभर, मला किती वाटत असलं मी किशोर कुमारचा फॅन असला तरी मी रोज उठून ते नाही ऐकू शकत. सो मला जर काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणारा कंटेंट जर तुमच्या पॉडकास्टमधनं मिळत असेल तर तुम्हाला कायम हे लिसनर्स मिळत राहणार आहेत, ते टिकणार आहेत, तेही सबस्क्राईब करणार आहेत, आणि नवीनही मिळत राहणार आहेत, हे नक्की आहे.
बरोबर,
अगदी.
येस. सो आता तुम्हाला दोघांना एक प्रश्न असा आहे की तुम्ही आपण सुरुवाती ज्या गोष्टीपासून सुरुवात केली की कम्फर्ट झोन, काय मेसेज द्याल लोकांना की जे कम्फर्ट झोनमध्ये ऑलरेडी आहेत तिथून बाहेर निघण्यासाठी आवश्यक आहे का एक तर प्रत्येकाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणं, आणि निघायचं असेल तर काय करायला हवं? सौमित्र,
मी काही असा मेसेज वगैरे नाही देणार, खरं तर आपण कोण मेसेज देणार आहे, पण दोन प्रकारचे लोक असतात, एक ठेवलेले अनंत तैसेची राह, मग आपण जे काम करतो ते मिळतो, मला पगार मिळतो, माझं घर चालतं, आय एम हॅपी, फॅमिली हॅपी, खुश, हरकत नाही. तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, ते बरोबर आहे, हरकत नाही, तुम्ही तसं राहा. आणि असे लोक असतात की मला काहीतरी नवीन करून बघायचं, तर त्यातही दोन भाग पडतात. नवीन काहीतरी करून बघायचे असं म्हणणारे 2% लोकच नवीन काहीतरी करतात, आणि उरलेले 98% नवीन काहीतरी करायचं रे मला पण मध्ये अडक. तर या 98% जर उरलेले लोक असतात ना, ज्यांना काहीतरी नवीन करून बघायचंय पण मध्ये येतो, त्यांना मला हे सांगायचंय की असं जेव्हा वाटत असतं ना की नवीन काहीतरी करून बघायचंय, तेव्हा एकदम हे सोडून ते करून चालत नाही. तुम्ही सायमल्टेनियसली 2 गोष्टी कराव्या लागतात. तुमची नोकरी पण चालली आहे आणि तुम्हाला जे करून पाहायचं ते पण चाललंय, हे करावं लागतं, थोडस पेरावं लागतं. त्यासाठी त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. ते आपण घेत नाही. 11 ते 5 नोकरी करून थकून आपण घरी येतो, पण जर तुम्हाला आणखी काहीतरी करायचंय तर तुम्हाला पुन्हा रात्री जेवून रात्री 9 ते रात्री 11-12 वेळ काढावा लागतो. तो वेळ काढण्याची कुवत असेल, ताकद असेल, तर ते होत जातं. आणि मग हळूहळू तुम्ही दोन्ही गोष्टी पॅरल व्हायला लागतात, आणि मग दुसरी गोष्ट मोठी होते, आणि मग तुम्ही पहिली गोष्ट सोडता. हे गट्स आणि वेळ काढणं या गोष्टी असतात, आपण वेळ काढत नाही. मी सांगतो ना, मी आता नोकरी करून हे करतो, मला मी आणि छाती ठोकपणे सांगतो की माझ्यासारखे काम करणारे लोक जेव्हा ढुंगणवण करून झोपलेले असतात ना सुट्टीच्या दिवशी, तेव्हा मी कामच करत असतो. कारण मी दोन्ही तिन्ही गोष्टी करतोय आणि यात काही लाज वाटत नाही मला. मी पण दमतो, मला पण सुट्टी हवी असते, पण मला एवढंच करायचं नाही, मला आणखी काहीतरी करून बघायचं. तर हे ज्याला त्याला कळलं पाहिजे, हा जो पोटात आग असेल ना, तर आहे पुस्तक करून बघायचंय, करून बघायचं काही अर्थ नसतो. नाहीतर मग ते करून बघणं कट करा आणि मी आहे त्यात खुश आहे असं म्हणा, आणि मग ते तरी काम उत्तम करा. अस्वस्थ आत्मे नको
मूळ स्वभावच नसेल काही बदल करून बघण्याचा, तर नकाच करू तुम्ही, पण त्याच्याबद्दल बोलू नये का.
खुश राहा, आम्ही जे नवीन करतोय ते ऐका पहा.
निरंजन,
कम्फर्ट झोनच्या बाबतीत मला टागोरांचं एक वाक्य आठवतं की ते एव्हरीथिंग कम्स टू यू दॅट बिलॉंग्स टू यू इफ यू क्रिएट द ॲबिलिटी टू रिसीव्ह इट. तुला काहीतरी नवीन करून बघायचं आहे तर तू त्यासाठी तयारी कर, त्यासाठी धडपड कर. सौमित्र म्हणला तसं तू सुट्टीचा विचार करू नको, आज रविवार असून आपण हा करतोय पॉडकास्ट, कारण आपल्याला माहिती आहे की याची व्हॅल्यू काय आहे या कंटेंटची. सो तेच आहे फक्त की तुम्ही ती ॲबिलिटी करा, तुम्ही तेवढ्या क्षमता विकसित करा, आणि मग तुम्ही कम्फर्ट झोन ब्रेक करण्याची आहे. आणि सक्सेस यश याची पण व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. कोणाला फक्त बाबा फ्लॅट आहे, गाडी आहे, आणि वीकेंडला दर मला पार्ट्या करता येतात किंवा आउटिंग करता येते, हे म्हणजे जर सक्सेसफुल लाईफ असं तुम्हाला वाटत असेल तर काय इश्यू असायचा प्रॉब्लेम नाही. ओके
ओके,
पण काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी मग थोडीशी धडपड करण्याची किंवा त्या पार्ट्या थोड्याशा स्किप करण्याची पण थोडीशी तयारी ठेवा, असं हे साधं सोपं गणित आहे एकदम.
पण त्याच्यातनं काय मिळतं माहितीये का निरंजन मला, की जे आपण वेगळं काहीतरी करतो त्यातनं काय मिळतं माहितीये का, त्यातनं सुकून मिळतो.
अगदी अगदी बरोबर
बरोबर,
तो प्राइसलेस आहे.
तो जो म्हणतो ना आपण की निर्मितीचा किंवा सर्जनाचा सृजनाचा जो आनंद असतो ना, त्याची व्हॅल्यू बाकी कुठल्याच पॅरामीटर्सवर नाही करतायत. आणि आपण गेल्यावरही तेच शेवटी राहणार आहे, शिल्लक जर काही राहिलं तेवढं जर ते वर्थ वाईल असेल तर ते नक्की टिकणार आहे. तर मला वाटतं की त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे.
ॲब्सोल्युटली. म्हणजे याचं एक उदाहरण द्यायला, तू मगाशी सौमित्र पहिल्यांदा असं म्हणालास की तुझ्या मुलांनी यूट्यूब बघणं चालू करताना आहे. माझ्या मुलांनी एकदा यूट्यूब स्क्रोल करताना माझा त्याला एक व्हिडिओ दिसला अचानक, आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी काय स्माईल होती, सो हा 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 आनंद आहे.
ॲब्सोल्युटली,
खरी गोष्ट आहे.
येस, सो खूप मजा आली तुमच्याशी गप्पावरून. काही काही तुम्हाला दोघांना ऍड करायचंय?
नाही, आता खरं तर मला खूप छान वाटलं, आपण पहिल्यांदाच भेटतोय तिघे, आणि हा पहिलाच माझा पॉडकास्ट आहे अशा पद्धतीचा की आपण करतोय, आणि मला खात्री आहे की यातनं चांगला कॉन्टेंट जनरेट होईल, लोकांना आपण चांगलं काहीतरी देऊ, आणि एकत्र राहू, चांगली माणसं जोडू एकमेकांना आणि पुढे जाऊ.
ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. म्हणजे पॉडकास्टिंगची पण ही नेटवर्किंग ही मोठी ताकद आहे की जी लोक कदाचित माहिती असतात. सौमित्र पोटे मला ऐकून माहिती होता, पण असं कधी आम्ही भेटू, इंटरॅक्ट करू असं कधी कदाचित योग आला नसता. सो अशी नवीन नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि त्यांच्या अनुभवातनंही आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. सो मला वाटतं की ही मोठी ताकद आहे, त्यामुळे पॉडकास्ट करत राहू, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत राहू. आणि नचिकेत तुला स्पेशल थँक्स, इन्स्पिरेशन कट्टा तू ज्या कन्सिस्टन्सीनी आणि तडफेनी करतोयस हे खरंच कौतुकास्पद आहे.
मध्यंतर थोडा कन्सिस्टन्सी जरा बिघडली होती पुस्तकाच्या कामामुळे, पण ठीक आहे, आता परत बॅक टू नॉर्मल असं झालेलं आहे.
नाही, मला मला खात्री आहे की या सगळ्या गप्पांमधून आपल्या लोकांना इन्स्पिरेशन मिळेल आणि ज्यांना काही नवं करू पाहायचंय ना तर त्यांना यातून उमेद मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि ती जर 10 लोकांना जरी मिळाली ना तर हे आपलं डिस्कशन खूप खूप सफल झालं असं मला वाटतं.
आणि बेसिकली काय असतं म्हणजे माझा हा जो काय अनुभव आहे इन्स्पिरेशन कट्टाचा, लोकांना हेच असतं की माझ्यासारखाच हा माणूस आहे आणि हा काहीतरी वेगळं करतोय आणि यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे तर आपण का नाही करू शकत. हे जे इन्स्पिरेशन असतं, कुणीतरी आपण काय बुद्धवून कुणा काही सांगत नाही की असं केलं पाहिजे, काही मोटिवेशनल टॉक नाही आहे,
फक्त पाय उडू नका एकमेकांना धरून वर चला.
जाता जाता एक शेवटचा प्रश्न दोघांनाही की या पॉडकास्टचं नाव बदलून आपण समजा मन की बात ठेवलं तर 140 कोटी भारतीयांना तुम्ही काय मेसेज द्याल? सौमित्र
फारच बाबा अवघड प्रश्न विचारतो हा. असं काय आता कोण असं कोण मी कोण बाबा बोलणार नाही, पण 140 भारतीयांना मी हे सांगेन की मी काय मेसेज देणार नाही तुम्हाला, तुम्ही सर्व सुज्ञ आहात, आम्ही मी निरंजन तू आम्ही काहीतरी करू पाहतोय करतो ते पहा, एवढं पाहिलं तरी पुष्कळ आहे.
मला असं वाटतं की आपला देश अजूनही विकसनशील आहे, त्याच्यामुळे फार कमी लोकांना त्यांना जे आवडीचं क्षेत्र आहे त्यात काम करायला मिळतं. कारण बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपली आवड नेमकी कशात आहे, तर ती काय दरवेळेला फक्त कुठल्या तरी आर्ट फॉर्ममध्येच पाहिलं असं नाही, पण तुमच्या आवडीचं काय काम आहे ते शोधायचं तरी आपण प्रत्येकानी आपल्या सगळ्या देशबांधवांनी प्रयत्न केला आणि त्यात काहीतरी योगदान करायचा प्रयत्न केला तर निश्चित आपण खूप आज आहोत त्यापेक्षा पुढे जाऊ नक्की. सो ते तो जो स्पार्क आहे ना आपण या पॉडकास्टमध्ये जे बोललो तो स्पार्क आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे, तो शोधण्याचा थोडासा प्रयत्न करू आणि त्यांनी स्वतःही उजळून निघू आणि त्यातनं एक व्हॅल्यू ॲडिशन नक्की होईल.
नक्की येस. तुम्ही दोघंही आलात वेळ काढून संडेच्या दिवशी सकाळी, त्याच्यामुळे तुमच्या दोघांचे खूप खूप मनापासून खूप खूप आभार.
थँक्यू सो मच. येस
थँक्यू, आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू.
हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.